गोपी जन वल्लभ गिरिवर धारी यशोदानंदन ब्रज जन रंजन यशोदानंदन ब्रज जन रंजन यशोदानंदन ब्रज जन रंजन यमुना तीरावनचारी यमुना तीरावनचारी जय राधा माधव कुंज बिहारी जय राधा माधव कुंज बिहारी जय राधा माधव कुंज बिहारी
जय हो विष्णुपाद परमहंस परिव्राजकाचार्य स्तोत्र डिवाइन ग्रेस भय चरण अरविंद भक्ति वेदांत स्वामी महाराज श्री प्रभुपाद की इस्कॉन बीबीटी संस्थापक आचार्य श्री प्रभुपाद की जय ओम विष्णुपाद परमहंस परिव्राजकाचार्य स्तोत्र डिवाइन ग्रेस भक्ति सिद्धांत सरस्वती गोस्वामी महाराज श्री प्रभुपाद की अनंत कोटि वैष्णव वृंद की नामाचार्य श्री हरिदास ठाकुर की ग्रंथराज श्रीमद्भागवतम की ताई गौर प्रेमानंदे ऑल ग्लोरीज टू असेंबल डिवोटीज ऑल ग्लोरीज टू असेंबल डिवोटीज ऑल ग्लोरीज टू असेंबल डिवोटीज ऑल ग्लोरीज टू श्री गुरु एंड श्री गौरांग ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जायमुदीरये नष्टप्रायेषु भद्रेषु नित्यं भागवत सेवया भगवतीरुत्तमश्लोके भक्तिर्भवती नैष्टिकी ग्रंथराज श्रीमद्भागवतम अध्याय 20 शीर्षक है मैत्रेय विदुर संवाद श्लोक क्रमांक 1 शौनक उवाच महिम प्रतिष्ठां अध्यस्य सौते स्वायंभुव मनुः कानि अवतिष्ठत् द्वाराणि मार्गाय अवर जन्मनाम शौनक उवाच महिम प्रतिष्ठामधस्य सौते महिम शौनक उवाच महिम प्रतिष्ठामध्यस्य सौते स्वायंभुवो मनु महिम प्रतिष्ठामध्यस्य सौते स्वायंभुवो मनुः कान्यन्वतिष्ठद्वाराणि मार्गायावर जन्मना। शौनक उवाच महीं प्रतिष्ठा मध्यस्य सौते स्वायंभुवो मनुः कान्यन्वतिष्ठद्वारानि मार्गायावर जन्मना। शौनक उवाच महीं प्रतिष्ठा मध्यस्य सौते स्वायंभुवो मनुः कान्यन्वतिष्ठद्वाराणि मार्गायावर जन्मना। स्वायंभुवो मनो कान्यन्वतिष्ठद्वाराणि मार्गायावर जन्म। शौनक उवाच महीं प्रतिष्ठा मध्यस्य सौते स्वायंभुवो मनो कान्यन्वतिष्ठद्वाराणि कान्यन्वतिष्ठद्वाराणि माताजी। शौनक उवाच महीं प्रतिष्ठा मध्यस्य सौते स्वायंभुवो मनो कान्यन्वतिष्ठद्वाराणि मार्गायावर जन्मना। शौनक उवाच शौनक मुनि म्हणाले महीं पृथ्वी प्रतिष्ठां स्थित करून अध्यस्य प्राप्त झाल्यावर सौते हे सुत गोस्वामी स्वायंभुव स्वायंभुव मनुहो मनु कानी काय अवतिष्ठत केले द्वाराणि मार्ग मार्गाय बाहेर जाण्यासाठी अवर नंतर भविष्यात जन्मना जे जन्म घेणार होते। भाषांतर आणि तात्पर्य श्रील प्रभुपाद यांच्या द्वारा शौनक मुनींनी पृच्छा केली हे सुत गोस्वामी पृथ्वी पुन्हा तिच्या कक्षेत स्थित झाल्यानंतर भविष्यात जन्म घेणाऱ्या व्यक्तींना मुक्तीचा मार्ग दाखवण्यासाठी स्वयंभूव मनुनी काय केले। तात्पर्य भगवंतांनी स्वयंभूव मनूंच्या काळात आदि वराहचा अवतार धारण केला होता तर वर्तमान युगाचे अधिपती वैवस्वत मनू आहेत। प्रत्येक मनूचा 72 चतुर्युगे इतका कालावधी असतो आणि प्रत्येक चतुर्युगाचा अवधी 43,20,000 सौर वर्षे इतका असतो। अशा रीतीने 43,20,000 × 72 सौर वर्ष इतकी वर्षे मनूचे राज्य असते। प्रत्येक मनूच्या कालावधीमध्ये अनेक प्रकारची अनेक परिवर्तने होतात आणि ब्रह्मदेवांच्या एका दिवसात 14 मनू होतात। या श्लोकावरून असे समजते की ऐहिक उपभोगांसाठी भौतिक जगात येणाऱ्या बद्धात्म्यांच्या मुक्तीसाठी मनू शास्त्रोक्त विधी नियमांची रचना करतात। भगवंत इतके कृपाळू आहेत की ज्या जीवाला भौतिक जग भोगण्याची इच्छा आहे त्याला त्यासाठी सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात। आणि त्याच वेळी त्याला मुक्तीचा मार्गही दाखविला जातो. म्हणूनच शौनक मुनी मुनींनी सुतगोस्वामींना प्रश्न विचारला, पृथ्वी पुन्हा तिच्या कक्षेमध्ये स्थित झाल्यानंतर स्वयंभू मनुनी काय केले? ओम ज्ञान तिमिरंधस्य ज्ञानांजन शलाखय चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्री गुरवे नमः. श्री चैतन्य मनोविष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं. वन्देहं श्रीगुरो श्रीयुतापदकमलं श्रीगुरुन् वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातं सहगणरघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधाकृष्णपादान् सहगणललिता श्रीविशाखान्वितांश्च. हे कृष्ण करुणा सिंधु दीनबंधो जगत्पते गोपेश गोपिका कांत राधाकांत नमोस्तुते. तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. वांछाकल्पतरुभ्यश्च कृपा सिंधुभ्यैव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभो नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासदि गौर भक्तवृंद. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण. शौनक उवाच, महीम प्रतिष्ठां मध्यस्य सौते स्वायं भुवो मनुः कान्यन्वतिष्ठ द्वाराणि मार्गाया अवर जन्मना. शौनक मुनीने पृच्छा केली, हे सुत गोस्वामी, पृथ्वी पुन्हा तिच्या कक्षेत स्थिर झाल्यानंतर भविष्यात जन्म घेणाऱ्या व्यक्तींना मुक्तीचा मार्ग दाखवण्यासाठी स्वयंभुव मनुनी काय केले? तर या ठिकाणी आपण पाहतो की स्वयंभू मनुंच्या काळात आदि वराहांचा अवतार झाला आणि सध्याचे जे मनु आहेत त्यांचं नाव आहे वैवस्वत मनु. प्रभुपाद तात्पर्यामध्ये प्रत्येक मनूचा कालावधी सांगतायत, त्यानंतर ब्रह्मदेवांच्या एका दिवसात 14 मनु होतात हेही सांगतायत. किती सौर वर्ष? 43,20,000 सौर वर्ष इतका मनुचा कालावधी असतो. तर अशा प्रकारे ह्या सर्व कालगणना प्रभुपादांनी दिल्यात. इतकं काही मनूंचं राज्य असतं, तर एक एक मनू त्या त्या वेळेला येत असतो आणि अचानक कधी काही आवश्यकता भासल्यास भगवान स्वतः मन्वंतर अवतार घेऊन येतात. तर हे संपूर्ण सृष्टीची रचना, ही सर्व काही झाली ही एकाच कारणामुळे, आणि श्रील प्रभुपाद तात्पर्यामध्ये ते एक कारण सांगतात, ते म्हणजे बद्ध जीव जेव्हा या भौतिक जगामध्ये येतो त्यावेळेला त्याला या ठिकाणी उपभोग, ऐहिक उपभोग, भौतिक उपभोग घेण्याची इच्छा होते असते आणि त्या उपभोगांमध्येच त्याला मुक्तीचा मार्ग कसा दाखवावा ह्याचे विधी नियम घालून देण्यासाठी मनू येतात, भगवंत मनूंना पाठवतात. तर ही सर्व व्यवस्था भगवंतांची आहे. भगवंतांनी जर अशी व्यवस्था केली नसती तर मग या सर्व बद्ध जीवात्म्यांना मुक्तीचा मार्गच मिळाला नसता. तर हे सर्व मनू भगवंतांचेच अंश आहेत, भगवंतांनीच नेमलेले प्रतिनिधी आहेत आणि ते या जगामध्ये येतात आणि या ठिकाणी आपल्यासाठी विधी नियम लिहून देतात. पण बद्ध जीवांची अवस्था इतकी बद्ध असते, त्यांची बुद्धी इतकी भ्रमित होते की त्यांना हे विधी नियम मान्य होत नाहीत आणि मग तथाकथित अतिशय प्रगत पंडित लोक सुद्धा, पंडित व्यक्ती सुद्धा अशा या विधी नियमांना डावलून नुसतं डावलून नव्हे तर त्याचा इतका तिरस्कार की भर सभेमध्ये त्याच त्या मनुसंहितेच होळी करायची, जाळून टाकायचं इतक्यापर्यंत. कारण ते नियम पटत नाहीत हा एकच कारण. तसं पाहिलं तर एका व्यक्तीचे नियम दुसऱ्या व्यक्तीला कधीच पटत नसतात. व्यक्ती तितक्या प्रकृती असतात, त्यामुळे एकाचं पटलं नाही म्हणून दुसऱ्याने जाळायचं ह्याला काही त्याचा अधिकार नाहीये. आणि विशेष करून जेव्हा भगवंतांनी काही शास्त्र लिहून दिलेली असतात, काही विधी नियम लिहून दिलेले असतात, भगवंत किंवा भगवंतांचे प्रतिनिधी गुरु असे जे भगवंतांचे भक्त असतात किंवा भगवंतांचे प्रतिनिधी असतात, यांनी जेव्हा काही आपल्याला सांगितलेलं आहे की हे विधी नियम पालन करायचे, तर मग आपण ते सोडून स्वतःच्याच उपभोगासाठी काय आवश्यक आहे ते आपण करतो, स्वतःच्या बुद्धीला पटतं ते आपण करतो, आणि स्वतःचे असे विधी नियम लावून घेतो ज्याने मग संपूर्ण जगात हाहाकार माजतो. मग कारण दुसरा परिणाम काहीच होणार नाही. आणि आजकाल आपण तेच पाहतो जगामध्ये की एकाचे नियम डावलून दुसऱ्याने आपले नियम तयार केले आणि त्या ह्याच्यावर देश चाललाय आता, आणि त्या देशाची दुर्गती काय झाले पा, आणि होते आहे आणि भविष्यात होणार आहे. कारण त्यांनी अशा विधी नियमांवर अवलंबून असा एक समाज निर्माण केला आणि तो समाज खऱ्या अर्थानं कितपत देशाच्या किंवा मानवतेच्या कल्याणासाठी कार्य करतो यावर प्रश्नचिन्हच आहे. तर म्हणून हे जाणून घेणं फार महत्वाचं आहे की हे सर्व शास्त्र हे काही आपल्यावर बंधनकारक नाही आहेत, तरी आपल्या मुक्तीसाठी आहेत, आपल्याला या बंधनातून सोडवण्यासाठी आहेत. म्हणून प्रभुपाद ज्यावेळेला त्यांनी भाषांतर केलं, फोर रेग्युलेटिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ फ्रीडम, प्रभुपाद असं म्हणाले नाही की चार नियम जे आहेत आपण पालन करतो, नशापान नाही, जुगार नाही, व्यभिचार नाही आणि मांसाहार नाही, तर हे चारही नियम हे बंधनकारक नियम नाही आहेत. प्रभुपादांनी खूप सुंदर शब्द या ठिकाणी वापरला, हे चार नियम मुक्तीचे नियम आहेत, आपल्याला बाहेर पडण्यासाठी आहेत. कोणी जर म्हणेल की रेल्वे याच ट्रॅकवरून का चालते, कारण सरळ आहे, रेल्वेने जर ट्रॅक सोडला की हजारो लोक मरणार आहेत, म्हणून जर त्या ट्रॅकचा वापर करायचा नाही आहे, स्वतःच्या मनाप्रमाणे जर जायचं असेल तर मग गंतव्यस्थान तर प्राप्त होणारच नाही, तर उलट भयानक नुकसान होईल. म्हणून हे विधी नियम जे काही दिलेले असतात हे सर्व आपल्या मुक्तीसाठी असतात, एका गंतव्यस्थानापर्यंत पोहोचवण्यासाठी असतात. त्यासाठी भगवंतांनी ही कृपा केलेली आहे, स्वतः येतात किंवा स्वतःचे प्रतिनिधी पाठवतात आणि अशा रीतीनं आपल्याला संपूर्ण जीवनामध्ये अगदी सरळपणे जर त्याचं अवलंबन केलं तर निश्चितच आपण यातून मुक्त होणार आहे. जी काही बद्धावस्था आहे ती खऱ्या अर्थानं बद्धावस्था होतच नाही, खऱ्या अर्थानं आपण मुक्तीच्या मार्गावर लागतो. आणि केवळ मुक्तीच्या मार्गावर नव्हे तर लोकांना असं वाटतं की बंधनामध्ये सुख असलं, मुक्त संचारी जीवन असलं पाहिजे, पण या बंधनामध्येच जो आनंद आहे तो आनंद मात्र लोकांना दिसत नाही. या बंधनामध्येच राहून सर्व सुविधा भगवंतांनी आपल्यासाठी निर्माण केलेल्या आहेत, अगदी सामान्य कीटकापासून ते ब्रह्मदेवापर्यंत सर्वजण या भौतिक जगामध्ये जे वास करतायत त्यांच्यासाठी, त्यांच्या उपभोगासाठी जेवढं काही त्यांना आवश्यक आहे तेवढे सर्व भोग भगवंतांनी या ठिकाणी निर्माण करून दिले. आणि अशा प्रकारे जे काही त्याला वाटतं, काही जणांचे प्रत्येकांचे भोग वेगवेगळे असतात, मग ते भौतिक का असेना, काही जणांना पांडित्यामध्ये खूप आनंद वाटतो पुस्तकं वाचण्यामध्ये भरपूर पुस्तकं, मग घरामध्ये हजारो रुपयांची लाखो रुपयांची लायब्ररी करून ठेवतील, सगळी पुस्तकं वाचतील, त्याच्यामध्ये त्यांना आनंद घ्यायचा आहे. काही जणांना केवळ खाण्यामध्ये, काही जणांना खाणं बनवण्यामध्ये, तर काही जणांना सुंदर श्रृंगार करण्यामध्ये, काही जणांना वैरागी राहण्यामध्ये, तर असे सर्व विरोधाभास या जगामध्ये आनंदाचे आहेत. आणि ह्या प्रत्येक जे आनंद घेण्याचे जी साधनं आहेत किंवा आनंद घेण्याची जी काही इच्छा आहे, ही प्रत्येकांची निरनिराळी आहे. मग भगवंतांनी किती विचार केला असेल बरं की ह्या सर्व जीवांसाठी सर्व सुविधा या जगामध्ये निर्माण करून द्यायच्या आहेत. एक कुटुंब चालवताना घरामध्ये एक वस्तू दुसऱ्यांना आवडेल अशी कधी बनत नाही. म्हणजे कुटुंबाचा जो स्वामी आहे त्याला विचार करावा लागतो, आठवडाभर त्याचा याच चिंतनामध्ये जातो की पत्नीला, मुलांना, आई वडिलांना कसं काय सुखी ठेवायचं. आणि बिचारा इतका त्याला दोघे पण कोणी असे ना कुटुंबामध्ये तो इतके कंटाळून जातात की सर्वांना ते संतुष्ट करू शकत नाहीत. पण भगवंतांनी जे निर्माण केलेलं वैविध्य आहे यामध्ये मात्र सर्व जीवांना आनंद मिळेल ह्याची सर्व व्यवस्था करून ठेवलेली आहे. आणि प्रत्येक जण त्यामध्ये आनंद घेतो. काही जणांना दुःखी राहण्यामध्येच फार आनंद असतो. म्हणजे आपल्या जगा आपल्या जीवनामध्ये इतकं दुःख झालं, इतके कष्ट झाले मला, आणि ते सांगताना त्यांना फार आनंद होतो की मी असा होतो आणि यापर्यंत मी आलो. पण त्याच्यानंतर कोण ऐकणार आहे त्याचं सर्व काही, इतक्या कादंबऱ्या सर्व काही निर्माण झाल्या, काही जणांना काही काळापर्यंत त्या आवडल्या, इतके सिनेमा झाले, पुन्हा पुन्हा तेच नावं घेऊन आता नवीन नवीन सिनेमा काढतायत, कारण आता काहीच राहिलेलं नाही. सर्व लव्ह स्टोरी झाल्या, सर्व ट्रॅजिक झाले, भयानक अशा कथानक झाली, सर्व काही झालं, सगळ्यांमध्ये तेच 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 पुन्हा इकडून तिकडे तिकडून इकडे प्रेमाचे त्रिकोण चौकोन सगळे झालेले आहेत. वर्तुळ पण झाली. आता देणार तरी काय लोकांना, पण तरी सुद्धा त्यामध्ये आनंद घेण्याची प्रवृत्ती जीवांकडे आहे. एवढ्या सर्व सुविधा भगवंतांनी निर्माण करून दिल्या आणि त्या सुविधा प्राप्त करण्याची बुद्धी देखील त्यांना भगवंतांनीच दिलेली आहे. पण लोकांना तरी सुद्धा वाटतं की विधी नियमांमध्ये आपण राहायचं नाही, आपण मुक्त व्हावं. पण किती झालं तरी सुद्धा प्रत्येक जण आपल्या जीवनामध्ये काही ना काहीतरी नियम घालून घेतो. मग ते नियम त्याचे स्वतःचे असतील, कोणीही त्या नियमांच्या बाहेर जाऊ शकत नाही. आणि जरी त्याला नियम घालून घ्यायचे नसतील तरी सुद्धा प्रकृती बळजबरीनं त्याला नियमामध्ये बंधन घालते. म्हणून भगवद्गीतेच्या तात्पर्यामध्ये प्रभुपाद म्हणतात की ज्या वेळेला आपण भगवंतांच्या परमात्म्याच्या आदेशानुसार चालतो तेव्हा तो एक राजमार्ग तयार होतो. पण जेव्हा आपण स्वतःच्या मनाच्या आदेशानुसार चालेल त्यावेळेला आपण खाच खळग्यातून जाणार आणि आपल्याला अधिक कष्ट होणार. पण एकदा का भगवंतांनी सांगितलेल्या मार्गावर जर आपण जायला लागलो, डोळे झाकून आपण पळत जाऊ शकतो, तो रस्ता कुठेच वळणार नाहीये. थेट आपल्याला जे प्राप्त स्थान आहे ते मिळवून देणार. कदाचित थोडेफार मधल्या वाटेमध्ये आनंद पण येतील, कदाचित नाही पण येणार, पण गंतव्यस्थान मात्र निश्चितच आपल्याला चांगलं प्राप्त होतं. तर म्हणून पण भक्ती मार्गामध्ये जेव्हा कोणी लागतो, वरकरणी त्याला दुःख जाणवेल, परंतु खऱ्या अर्थानं पाहिलं सुसुखम कर्तुम अव्ययम, परंतु संपूर्ण भक्ती मार्ग हाच सुखाने भरलेला आहे, आनंदाने भरलेला आहे, याच्यामध्ये दुमत नाहीच आहे. तर म्हणून भगवंतांनी या सर्व सुविधा या ठिकाणी निर्माण करून दिल्या आणि या सुविधांनुसार सर्व जीव या ठिकाणी राहत आहेत. म्हणून आपल्यासाठी हे फार महत्वाचं आहे की भगवंतांनी घालून दिलेले विधी नियम, त्यांच्या प्रतिनिधींनी घालून दिलेले विधी नियम पालन करण्यातच आपलं खरं सुख आहे किंवा आपलं खरं खरा लाभ आपला त्याच्यामध्ये. या ठिकाणी आणखीन एक सुंदर संदर्भ असा येतो की शौनक ऋषी या ठिकाणी सुत गोस्वामींना पुन्हा प्रश्न विचारत आहेत. तर हा संवाद आहे आणि या संवादामध्ये कधी असे प्रश्न कधी तसे प्रश्न या सर्वांनी विचारले. म्हणून विदुर मैत्रेय संवाद हा भागवतामधील सर्वात महत्वाचा संवाद आहे. आणि यामध्ये शौनक मुनी ज्या वेळेला आता वराह भगवंतांचं वर्णन करून झालं त्यावेळेला त्यांना आणखीन जाणण्याची इच्छा झाली. तर हीच खरी आध्यात्मिक पद्धती आहे. आपल्याला कुठेही पूर्णविराम द्यायचा नाही. कंटिन्युटी. एक सुंदर SMS आला होता, म्हणाले वन डॉट स्टॉप्स एव्हरीथिंग बट टू थ्री डॉट्स कंटिन्यूज द प्रोसेस. म्हणजे एक फुलस्टॉप असेल, आपण लिहिताना लिहितो ना एक फुलस्टॉप, पूर्णविराम झाला तिथेच संपलं सगळं. पण जीवनामध्ये एक पूर्णविराम नसावा, दोन तीन डॉट्स असले पाहिजेत, कंटिन्युटी राहिली पाहिजे. तसं हे सर्व महाभागवत आहेत यांना चिंता आहे स्वतःची नव्हे तर संपूर्ण विश्वाची. म्हणून या ठिकाणी शौनक मुनी हे ऋषी आहेत आणि ते त्यांचं जीवन स्वतःसाठी अजिबात नाहीये, त्यांचं जीवन दुसऱ्यांसाठी आहे. दुसऱ्यांना कसं या मार्गामध्ये आनंद प्राप्त होईल, हे जे दुःखी कष्टी लोक आहेत ह्यांना कशी मुक्ती मिळेल किंवा यांचं भलं कशामध्ये होईल यामध्येच यांची यांचं सतत चिंतन चालू असतं. म्हणून यांना ऋषी म्हणतात. ते कधी स्वतःमध्ये राहत नाहीत तर ते इतरांच्या भल्यासाठी कार्य करतात. संपूर्ण जीवन अस्तित्वच त्यांचं दुसऱ्यांसाठी असतं. तसं शौनक ऋषींनी या ठिकाणी वराह भगवंतांचं वर्णन झालं तर आता पुरे म्हटले असते, ठीक आहे 9 वाजले आता पुरे करा. पण त्यांनी नाही, तिथून प्रश्नचिन्ह घातला की ठीक आहे पृथ्वी आता स्थित झाली, मग स्वयंभू म्हणून पुढे काय केलं, हा प्रश्न विचारला. तर या प्रश्नामध्ये खऱ्या अर्थानं पुढे चालण्याची प्रवृत्ती आहे, पुढे आपल्याला आणखीन जाणून घेण्याची जी जिज्ञासा आहे ती या ठिकाणी दिसून येते. म्हणून आध्यात्मिक जीवनामध्ये जिज्ञासा ही फार महत्वाची आहे. भौतिक जगामध्ये जरी सर्वजण जिज्ञासा करत असतील त्यांची जिज्ञासा मर्यादित आहे किंवा त्यांची जिज्ञासा ही केवळ त्यांच्यापुरतीच मर्यादित आहे किंवा काही प्रमाणामध्ये इतरांसाठी मर्यादित आहे. परंतु ही सर्व भौतिक सुखासाठीच मर्यादित आहे. परंतु आध्यात्मिक प्रगत भक्तांमधील जी जिज्ञासा असते ती संपूर्ण विश्वासाठी. म्हणून या ठिकाणी या ऋषींनी प्रश्न विचारला तो कशासाठी, भविष्यात जन्म घेणाऱ्या व्यक्तींना मुक्तीचा मार्ग दाखवण्यासाठी स्वयंभू म्हणून काय केलं. म्हणजे आता आपल्याला भूक लागली, हा एक मोठा प्रश्नचिन्ह आहे, आता खायला काय मिळणार. आणि आपण तोच विचार करतो आणि आपण खायला मिळालं की मग संपला, आता झोपायला कसं मिळेल. आणि मग झोप झाली की आता काय करू मी, कुठे जाऊ, कुठे फिरायला जाऊ. आणि मग सर्व स्तरांमध्ये लोक हेच प्रश्न विचारतात की आता हे झालेलं आहे, आता पुढे काय करायचं. प्रत्येक जण एकमेकाला विचारत असतो, आता खूप झालं, आनंद घेऊन खूप झाला, आता दुसरा आनंद सांगा मला. म्हणून जगामध्ये लोक इतक्या घृणास्पद रीतीनं आनंद घेण्याचा प्रयत्न करतायत. सर्व सुख आणि सर्वात उच्च समजलं जाणारं जे मैथुन सुख आहे यामध्ये सुद्धा इतके घृणास्पद लोक विचार करतायत आणि ते सुख घेण्याचा प्रयत्न करतात. परंतु हे सर्व प्रश्नचिन्ह त्यांच्या सुखापुरते मर्यादित असतात, त्याच्या पुढे त्यांची बुद्धी जातच नाही. म्हणून भागवतामध्ये याला सांगितलेलं आहे संकुचित बुद्धी, कृपण मनुष्य. असा कृपण हा नेहमीच केवळ स्वतःचाच विचार करत असतो, म्हण इतकी मर्यादित ही बुद्धी आहे की स्वतःच्या आनंदासाठीच त्याचे प्रश्न तयार होत असतात आणि ते प्रश्न त्या प्रश्नांची पूर्तता त्याला झाल्यानंतर पुन्हा तसेच प्रश्न त्याला निर्माण होतात. म्हणून जे प्रगत भक्त आहेत, ऋषी आहेत, त्यांचे प्रश्न मात्र स्वतःसाठी मर्यादित कधीच नसतात, कारण त्यांची बुद्धी कधीच संकुचित नसते. म्हणून लोक जे संकुचित बुद्धीनं राहतात ते मात्र स्वतःमध्ये आनंद घेण्याचा प्रयत्न करतात. पण वैष्णवांनी मात्र असं असू नये. वैष्णवांनी संकुचित बुद्धी जर अवलंबली तर मग त्यांची पण प्रगती कधीच नाही होणार आणि उलट भगवंतांच्या कृपेच्या देखील ते पात्र कधी होणार नाहीत. म्हणून भागवतामध्ये पहिल्या स्कंदामध्येच तो श्लोक येतो संकुचित बुद्धीचा. उदारधी तीव्रेण भक्ती योगेन अकाम सर्व काम व मोक्ष काम उदारधी तीव्रेण भक्ती योगेन. तर जे वैष्णव आहेत, भक्त आहेत, त्यांचं धी म्हणजे बुद्धी ही उदार असते, संकुचित कधीच नसते. मग त्यांच्यामध्ये ज्या काही इच्छा असतात त्या सर्व काही इतरांच्यासाठीच असतात की दुसऱ्यांना कसा आनंद मिळेल, दुसऱ्यांच्या कशा मुक्तीचा मार्ग होईल. म्हणून शौनक मुनींनी या ठिकाणी तो संदर्भ संपल्यानंतर लगेच पुढचा प्रश्न त्यांनी टाकला जेणेकरून आणखीन त्यांना काहीतरी ऐकायला मिळेल. म्हणून आपण आपल्याच जीवनामध्ये जे कोणी वैष्णव आले, श्रील प्रभुपाद वगैरे, हे सर्वजण स्वतःचा कधीच विचार केला नाही. त्यांनी उलट सर्वांचा, इतरांचा विचार केला. स्वतःला खूप कष्ट झाले. भक्ती विनोद ठाकूर, भक्ती सिद्धांत सरस्वती, सर्व आपली परंपरा जर पाहिली, कोणी खऱ्या अर्थाने या भौतिक जगामध्ये इतकं काही त्यांना सुख मिळालंच नाही. परंतु त्यांची जी काही जिज्ञासा होती, त्यांची जी काही तळमळ होती, सर्व इतर जीवांसाठी होती. आणि केवळ स्वतःपुरतं नव्हे, आपल्या आजूबाजूपुरतं नव्हे, तर भविष्यात येणाऱ्या व्यक्तींना कसा मुक्तीचा मार्ग मिळेल यासाठी. म्हणून प्रभुपादांनी जर ठरवलं असतं की माझे 10,000 शिष्य आहेत, त्यांचं केवळ भलं झालं तर संपलं माझं, पण नाही. प्रभुपाद काय म्हणाले की माझी पुस्तकं ही एका लॉ बुक प्रमाणे राहतील आणि ती येणाऱ्या 10,000 वर्षांपर्यंत या ठिकाणी मुक्तीचा मार्ग दाखवतील. म्हणजे प्रभुपादांनी संकुचित वृत्ती नाहीच ठेवली कधी. वैष्णवांची संकुचित वृत्ती कधी नसते ह्याचं हे प्रात्यक्षिक आहे की स्वतःपुरतं किंवा स्वतःच्या शिष्यांपुरतं प्रभुपाद मर्यादित न राहता येणाऱ्या 10,000 वर्षांचा प्रभुपादांनी विचार केला. काही वेळेला आपण म्हणतो की संदर्भ आपल्याला नवीन नवीन द्यावे लागतात लोकांना पटवण्यासाठी, त्या काळची उदाहरणं द्यावी लागतात. पण प्रभुपादांची तात्पर्य जर पाहिली तर येणाऱ्या 10,000 वर्षांमध्ये ती तात्पर्य लागू पडणार ह्याच्यात काही वादच नाही. कारण यामधली दिलेली जी उदाहरणं आहेत, एकदा एक गौडीय संन्यासी म्हणत होते की पूर्वी जे काही आचार्यांनी पुस्तक वगैरे लिहिली ती निश्चितच त्या काळी उपयोगाची होती, तिथले जे संदर्भ, तिथले उदाहरण वगैरे. आता तुकाराम महाराजांच्या गाथेमध्ये उदाहरण आहेत, अगदी खेड्यातली उदाहरण आहेत, ती उदाहरणं आजही घडतायत. परंतु हायटेक जगामध्ये कोणाला काही माहीत पण नाही. विंचवाचं उदाहरण दिलं, कोणाला विंचू माहीतच नाही, त्यांनी कधी आयुष्यात पाहिलाच नाही. शहरात कुठे विंचू येणार? पण जव सुख जवा एवढे आणि दुःख पर्वता एवढे, जव कोणी पाहिला नाही. सगळं काही पॅक मध्ये येतं, फूड तयार पॅकेज, फोडा आणि खा. तर कसा आपल्याला संदर्भ लागेल? तर म्हणून प्रभुपादांनी जी काही उदाहरणं तात्पर्यामध्ये दिलेली आहेत ही उदाहरणं खऱ्या अर्थानं कलियुगासाठी, प्रगत कलियुगासाठी 10,000 वर्षांपर्यंत ही उदाहरणं तशीच राहणार आहेत. ह्या सर्व गोष्टींचा विचार करून प्रभुपादांनी आपल्याला सर्व तात्पर्य दिलेले आणि ग्रंथांचं लिखाण केलं. तर हा ऋषींचा स्वभाव असतो, हा साधूंचा वैष्णवांचा स्वभाव असतो. संकुचित नव्हे तर उदार प्रवृत्तीनं ते इतर येणाऱ्या पिढीचा देखील विचार करतात. हरे कृष्ण. कोणाला काही प्रश्न आहे, टीका, टिप्पणी? ग्रंथराज श्रीमद भागवतम की जय. श्रील प्रभुपाद की जय.